नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारताच्या आर्थिक विकास वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक स्तरावरील डिजिटल सेवा हा भारताचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. तांत्रिक क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं नमूद केलं आहे. यापुढेही हा आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी भारताचं आर्थिक व्यवस्थापन आणखी मजबूत करायला हवं, आर्थिक क्षेत्रांमधील सुधारणा आणि खासगी गुंतवणुकीवर भर द्यावा लागेल असं निरीक्षणही जागतिक बँकेनं नोंदवलं आहे. नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ज्या घटकातील अंमलबजावणीमध्ये राज्य मागे आहे अशा घटकांच्या अंमलबजावणीमध्ये पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या तुलनेत अव्वल ठेवण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचं प्रमाण वाढवण्यात यावं, ई साक्षला FIR संलग्न करण्याची कार्यवाही गतीनं पूर्ण करावी, तसंच नागरिक केंद्रित सेवा देण्यात याव्यात आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा लातूर शहरातील 11 परीक्षा उपकेंद्रांवर उद्या 9 तारखेला सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या कालावधीत होत आहे. त्या अनुषंगानं निश्चित करण्यात आलेल्या 11 परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश उद्या 8 ते 6 लागू राहतील. नांदेड जिल्ह्यात येत्या 17 तारखेपासून 2 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक घरोघरी भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून अभियान यशस्वी करावं असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केलं आहे. या अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणं, नवीन संसर्गित रुग्ण ओळखणं आणि संसर्गाची साखळी खंडित करणं, तसंच कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढवणं आदी उपक्रम घेण्यात येतील. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या, जिल्हा आणि तालुका समन्वय समित्या स्थापन करून त्यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित करण्यात आलं. मोहिमेचं संनियंत्रण आणि पर्यवेक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयानं कार्य करावं असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी या बैठकीत दिले. पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही, तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही, त्याचप्रमाणे पार्थ पवार यानं तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत माध्यमांना दिली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर सत्य समोर येईल, कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. छत्तीसगडमधल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश मिळालं असून उदंती एरिया कमिटी या नक्षलवादी संघटनेच्या सगळ्या सक्रिय सदस्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. ही कमिटी गरियाबंद धमतरी नुवापारा क्षेत्रातली सक्रिय असणारी एक प्रमुख नक्षलवादी संघटना आहे. छत्तीसगडमधल्या रायपूर इथं पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांच्यासमोर झालेल्या या आत्मसमर्पणात 7 नक्षलवाद्यांचा समावेश असून यातल्या 2 प्रमुख कमांडर्सवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं, तर इतर 4 जणांवर 5 लाख आणि 1 नक्षलवाद्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष 11 दिवसांच्या प्रदर्शनासाठी आज भूतानला पाठवले जात आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारत ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 2:15 ब्रिस्बेनमध्ये हा सामना सुरू होईल. भारत या मालिकेत 2-1 अशा गुणफरकानं आघाडीवर आहे. हा सामना जिंकून 5 सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल, तर सामन्यात विजय मिळवत T20 मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 1:00.